శ్రీరామ్ పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. आपण वालचंदनगरच्या आनंद यात्रेत झालेल्या सत्संगातील काही प्रश्नोत्तरे पाहतो आहोत. प्रश्न होता, साधना करीत असताना साधकाला कोणते अनुभव येतात? स्वामीजींनी सुरुवात केली, इथं साधक म्हणजे ज्याला सद्गुरूंनी अनुग्रह दिला आहे तो असं असावं. अनुग्रह झाला तर तो ध्यान करतो, सद्गुरू कृपेनं त्याचं ध्यान लागतं. सद्गुरूंच्या पाठीशी संप्रदायातील पूर्वसुरींचीही कृपा असते. ध्यान चांगलं लागलं की साधकाला ध्यानाची गोडी वाटू लागते. ही गोडी ध्यानाचा वेळ हळूहळू वाढला तर कधीतरी त्याला भावावस्था प्राप्त होते. अशा स्थितीत मन सहजच ध्यानात रमतं, विचार येणं कमी होतं. ध्यानात विचार जर कमी आले, अलिप्तपणा साक्षित्व हे साधलं तर मन आधी अमन आणि मग उन्मन होतं. साधकाला उन्मनावस्था प्राप्त होते, त्यामुळे मनाचं चांचल्य हट्टीपणा कमी कमी होऊ लागतो. या साधनेच्या बरोबरीनं साधकानं आपले अवगुण ओळखून ते कमी कमी करण्याचा टाकण्याचा अभ्यास करायला हवा. मत्सर, काम, क्रोध, लोभ वगैरे विकार टाकले पाहिजेत. हे जर टाकले नाहीत आणि 15-20 वर्षे साधना करतोय तर त्याला काही अर्थ नाही. कोणी जर म्हणेल मी 20-25 वर्ष साधना करतोय आणि इकडं मत्सर दंभ अहंकार तसाच आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जशी साधना अधिक होईल तसतसा साधक शांत होतो, प्रसन्न होतो, तृप्त होतो, त्याचा अहंकार गळून पडतो, तो निरहंकारी होतो. नाही कुणाचा मी, माझे न कोणी. पंत महाराज म्हणतात ना, नाही मोह मनी. एका ईश्वराखेरीज जगतात दुसरं काही नाही, दुसऱ्या कशाचाही मोह आम्हाला नाही. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, अशी त्याची स्थिती होऊन जाते. त्याचं मन इतकं कोमल होतं, मऊ मऊ लोण्यासारखं, नवनीत कोमल मन. मग तो वाटेत आलेला दगड देखील ठोकरू शकत नाही. क्वचित कोणाला ध्यानात प्रकाश दिसणं, नाद ऐकू येणं असे अनुभव येतात. पिवळा, निळा, एकातून दुसरा परिणत होत जाणारे प्रकाश रंग दिसतात. सुंदर इंद्रधनुष्य पाहिल्याचा अनुभव येतो. संथपणे तेवणारी मंद प्रकाशमान ज्योत दिसते, तर कधी समुद्राच्या गाजेसारखा गंभीर ध्वनी ऐकू येतो. मंदिरातील घंटेसारखा मंजूळ नाद ऐकू येतो. पण लक्षात घ्या, हे प्रकाश दर्शन, नाद श्रवण वगैरे सगळे अनुभव गौण आहेत, कोणाला येतील कोणाला नाहीत. पण त्यावर काही साधनेतील प्रगती ठरत नाही. चांगलं चाललंय एवढंच म्हणता येईल फार तर. पण स्वामी स्वरूपानंद म्हणतात, दृष्टी पुढती दिसते ज्योती, तिला पाहते कोण. हा ज्योतीला पाहणारा मी कोण? तो मी म्हणजे आत्मा, परमात्मा, तोच मी, सोहम. मनाला मागं सारून त्यालाच पाहायचंय. दुसऱ्या एका पत्रात ते म्हणतात, नाद श्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण. तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे. तेव्हा आत्मा मी हे ओळखणं, त्याच्याशी एकरूप होऊन राहणं हेच महत्वाचं. त्यासाठी त्याचंच अनुसंधान राखायचं, बाकी साऱ्या गोष्टी गौण. अनुभव येणं न येणं सारं गौण. एखाद्याला अनुभव येतीलही, पण जर त्याचं घटकोपावली रागावणं, छोट्या मोठ्या क्षुल्लक गोष्टींचा मोह होणं हे जर गेलं नसेल तर ते अनुभव येऊनही काही उपयोग नाही. साधकांना दुसऱ्याचे भाव समजून घेतले पाहिजेत. दुसऱ्याच्या आनंदासाठी कल्याणासाठी प्रयत्न सहजपण होणं, कामना कमी होऊन निष्काम होणं हे घडतंय का? खावया मिळो अथवा न मिळो भगवत भजनी दृढ भाव असं होतंय का ते पहावं. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विरडत असे, एकाएकी एकाएकी तुका लोकी निराळा. तुकोबा म्हणताहेत बाकी इतरे जण ज्याच्या मागे धावताहेत त्याचं आम्हाला काहीही मोल वाटत नाही असं त्यांच्यासारखं काही बाही तरी आपल्या बाबत होतंय का ते पाहावं. रामकृष्ण परमहंस सांगत त्या आत्म्याचं दर्शन कसं होतं ठाऊक आहे? खूप घन अंधकारात काडी ओढली की कशी फरकन एक ज्योती दिसते तसं. सद्गुरु अनुभवच देतात पण तेथे थांबून उपयोग नाही, चालत राहायचं, कुचराई करायची नाही. कोणालाही अगदी व्यस्त व्यक्तीलाही दिवसासाठी 2-3 तास साधनेसाठी काढणं सहज शक्य आहे. त्या वेळात ध्यान करावं, काही काळ नाम घ्यावं, इतर वेळी ईश्वर स्मरणात आपली सगळी कर्तव्य कर्म करावी. काय अवघड आहे? परमार्थ सोपा आहे, संसारच अवघड आहे. अनहंकारी निर्मत्सरी झालास की सगळं झालं. न घडो मत्सर कोण्याही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजनाचे. एकाच देहाचे सर्व अवयव असतात तसे सर्व प्राणी मात्र त्या एका परमात्म्यापासूनच आहेत म्हटल्यावर मत्सर राहतोच कुठे? तो पूर्णतः निघूनच जातो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत. एकदा त्या चैतन्याचा तत्वाचा स्वीकार झाला की कामक्रोधादी सर्व संपतात, सर्वत्र तोच दिसतो. संत नेहमी प्रसन्न तृप्त आनंद रूप होऊन राहतात. आनंदाच्या कोटी साठविल्या अम्मापोटी असं म्हणणाऱ्या तुकोबांकडे काय होतं? खायला अन्न नव्हतं, दुपारची भ्रांत होती, पण आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे असं होऊन जातं. परमार्थ म्हणजेच आनंद. व्यवहार म्हटलं की सुख दुःख असं आहे. हा पद्मा म्हण, एखादा अभंग म्हण, आणि कोणाला आयत्या वेळी प्रश्न सुचले तरी विचारा. मंडळी प्रश्न मोकळे झाले की साधना निसंदेह होते. अभंग गायन झाल्यावर स्वामीजींनी पुढचा प्रश्न मनातच वाचला आणि म्हणाले, प्रश्न फार अजब आहे. भगवंतांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानही हलत नाही तर मग मनुष्य प्राण्यांच्या दुष्प्रवृत्ती दुष्कृत्यांचीही आज्ञा भगवंतच देतो असं समजावं का? असा हा प्रश्न आहे. मग स्वामीजी बोलायला सुरुवात केली त्यांनी, आर्ग्युमेंट्स असतात की नाही? या आर्ग्युमेंटची एक मजा असते. प्रथम दर्शनी ती बरोबरच वाटतात, जरा खोलात गेल्यावर ती कशी चुकीची आहे ते कळते. दोन गृहस्थ शेजारी राहत होते. एका गृहस्थाची पत्नी वारली, शेजारी त्यांच्याकडं गेले आणि म्हणाले, तुमचं वय कमी आहे, तरुण आहात, एकटं राहणं अवघड, तुम्ही दुसरं लग्न करा. झालं, त्या गृहस्थांचं दुसरं लग्न झालं, पण तीही पत्नी गेली. शेजारचे हे गृहस्थ जाऊन म्हणाले, झालं ते वाईटच झालं, पण पदरी लहान मूल आहे, त्याच्याकडे पाहून दुःख आवरा आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी त्याला दुसरी आई आणा. झालं, त्या गृहस्थांनी तिसरंही लग्न केलं, पण त्यांच्या पत्रिकेतच जबरदस्त मंगळ असावा बहुधा. कर्मधर्म संयोगानं त्या तिसऱ्या पत्नीचंही निधन झालं. शेजाऱ्यांना ती वार्ता तर कळली, पण ते शेजारी या गृहस्थांच्या सांत्वनासाठी काही गेले नाहीत. तेव्हा त्या शेजाऱ्याची पत्नी त्यांना म्हणाली, अहो त्या बिचाऱ्यांच्या नशिबात पत्नी सुखाचा योग काही दिसत नाही. पूर्वीप्रमाणे त्यांच्या सांत्वनासाठी तुम्ही या खेपेला गेला नाहीत, हे काही बरे नव्हे, जायला हवं. तेव्हा त्यांचे यजमान एकदम फणकारून म्हणाले, काय बरं आणि काय वाईट ते मला कळतंय. आतापर्यंत मी त्यांच्याकडे दोनदा गेलो, ते एकदा तरी आले का माझ्याकडं? आता या असल्या आर्ग्युमेंटला काय म्हणावं? दुर्जनांच्या दुष्प्रवृत्तीही परमेश्वराच्याच आज्ञेनं चालतात, हे आर्ग्युमेंटही त्याच प्रकारचं आहे. तुम्ही लक्षात घ्या, वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता, हे खरंच आहे. पण जशी परमेश्वराची एक सत्ता आहे, तशी जीवाचीही एक सत्ता आहे. प्राण्यांनं जन्मजन्म काय केलं असेल त्यानुसार त्याचं प्रारब्ध ठरतं. तो परमेश्वर नुसती सूत्र हलवतो. एक जीवाचं विश्व आहे, एक परमेश्वराचं विश्व आहे. परमेश्वराच्या विश्वात चराचर सृष्टी सर्व प्राणी मात्र आहे. हत्ती, घोडे, गाय, बैल आहेत, तसे वाघ सिंहादीही आहेत. हत्तीसारखा बलाढ्य प्राणी, पण तो शाकाहारी आहे, तर वाघ सिंह मांसाहारी. त्यांना कधी गवत खाताना पाहिलंय? कावळा कावकाव करतो, तो कधी म्याव करणार नाही, आणि मांजर कधी कावकाव करणार नाही. जो तो त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार वागतो. पण मनुष्य हा विचित्र प्राणी आहे. तो वाटेल ते खातो, वाटेल ते बोलतो, वाटेल ते करतो. माणसाला बुद्धी या नावाची विचित्र देणगी मिळाली आहे. या बुद्धीतून निर्माण केलेले नाना पदार्थ तो खातो. ती भेळ काय, मिसळ काय, अखाद्य काय, आणि ती तसली पेय. प्राण्यांचं आयुष्य नैसर्गिक. दोन बैल शेजारी शेजारी बांधले तर एक बैल दुसऱ्याच्या पुढे काय चारा टाकलाय ते बघत देखील नाही. मनुष्य जे खातो त्यातून त्याची प्रकृती आणि स्वभाव घडतो. आहार शुद्ध, मनशुद्धी, मनशुद्धे सत्वशुद्धी. परमेश्वराची जशी सृष्टी तसा जर मानव राहील तर संघर्ष दुजाभाव राहणार नाही. एका आंब्याच्या झाडाचं दुसऱ्या झाडाशी वैर नाही. एका बैलाचं दुसऱ्या बैलाशी वैर नाही. मनुष्यांनी मात्र स्वतःच्या बुद्धीनं स्वतःचा घात करून घेतला आहे. खर तर जिव्हा मे मधुमत्तमा असं असावं. जीभ हे जंक्शन इंद्रिय आहे. वाटेल ते खाते, वाटेल ते बोलते. त्यानं माणसं दुखावतात. ती देवयानी कचाला म्हणते, मधु मधुरा तव गिरा. बोलणं कसं? गोड असावं. वेदोपनिषदात ज्या आज्ञा दिल्यात त्यानुसार राहणं असावं. तसं जीवन असेल तर ते धन्य. जे त्या आज्ञा पाळत नाहीत ते दुर्जन. दारू पिणारा कदापि शुद्ध विचार करू शकत नाही. व्यसनीपणा ही भगवंतांची आज्ञा नाही, ती जीवाची आज्ञा आहे. जो जो कोणी शिवरूप होऊन राहतो त्याच्याही आज्ञेशिवाय पान हलत नाही. वेदात, उपनिषदात, अगदी ज्ञानेश्वरीत देखील कसं राहावं, वागावं, बोलावं या संबंधी आज्ञा आहेत. त्याच प्रमाण मानणाऱ्यांचं आयुष्य आनंद निर्भर होऊन जाईल. आम्ही त्या धाब्यावर बसवतो म्हणून दुःख भोगतो, त्यामुळेच अधपतन झालेलं आहे. मानी संतांचे वचन. भगवंतांचीही आज्ञा तीच आहे. आपण ती पाळावी आणि आनंदात राहावं. घड्याळाकडे बघून म्हणाले, सरळताई 12 वाजून गेलेत, आता तुम्हीच 4 शब्द बोला. मग सगळ्यांकडे पाहत म्हणाले, आहेत, आणखी 10-15 मिनिटं आहेत. मंडळी प्रश्न विचारा, साधा असला तरी चालेल. उदाहरणार्थ स्वयंपाक कसा करावा? कारण ज्ञानोबांनीच ते सांगितलंय, आकारे नवती दगडे, स्पर्शे अति मवाळे, जिभे लागी स्नेहाळे, स्वादे जिये. मग श्रोत्यांकडे पाहत, त्यांच्यावरून नजर फिरवत, मिश्किलपणे हसत, त्यांनी पुढील प्रश्नाचा कागद हाती घेतला. हरिओम तत्सत.